युहानाचे शुभवर्तमान याचा तिसरा अध्याय. परुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, रब्बी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात हे आम्ही जाणतो, कारण आपण जे चिन्हे करीत आहात ते कोणीही मनुष्य त्याच्या बरोबर देव असल्याशिवाय करू शकत नाही. येशू त्यास म्हणाला, मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मले वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकदेम त्यास म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्यास आपल्या आईच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कुणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे असे मी तुम्हास सांगितले याचे आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हास कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. निकदेमाने त्यास उत्तर देऊन म्हटले, या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, तू इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हास या गोष्टी समजत नाही काय? मी तुम्हास खरे खरे सांगतो, जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही. मग मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल? स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र, त्याच्या वाचून कुणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलता एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. आणि न्याय हाच आहे की जगात प्रकाश आला आहे, पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, पण त्यांची कृत्य वाईट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्य उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठाई केलेली आहेत हे उघड व्हावे. यानंतर येशू व त्याचे शिष्य यहुदी या प्रांतात आले आणि तेथे त्यांच्या बरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता. आणि योहान देखील शालिमानजवळ येनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तेथे पाणी पुष्कळ होते आणि लोक तेथे जाऊन बाप्तिस्मा घेत असत. तोपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता. मग योहानाच्या शिष्यांचा एक यहुद्या बरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानाकडे येऊन त्यास म्हणाले, रब्बी, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्या बरोबर होता आणि आपण ज्याच्याविषयी साक्षी दिली तो बाप्तिस्मा करीत आहे आणि त्याच्याकडे सगळे जात आहेत. योहानाने उत्तर दिले, मनुष्यास स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नाही तर मी त्याच्या पुढे पाठविलेला आहे. याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. ज्याला वधू आहे तो वर, आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे. आणि पृथ्वीवरचे बोलतो तो स्वर्गातून येतो, सर्वांच्या वर या आहे. जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही. ज्यांनी त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने देव खरा आहे यावर आपला शिक्का लावला आहे. कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो, कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.